आकाशवाणी नागपूर समृद्धी शणमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन 7.8% वाढण्याचा अंदाज. जपानचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू उपक्रमांमुळे दोन्ही देशातल्या भागीदारीला चालना मिळेल असा व्यक्त केला विश्वास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील कामठीच्या वेकोली अंतर्गत येणाऱ्या डोमरी साइडिंग इथं इलेक्ट्रिक व्हेकलचे उद्घाटन आणि भारतातील महत्वपूर्ण खनिजांवरील संशोधनाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून नागपूर विद्यापीठाला मान्यता. आता सविस्तर बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हा 5 तिमाहींमधील उच्चांक असेल. गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन 7.4% वाढले होते, तर मागील आर्थिक वर्षाच्या 1थ्या तिमाहीत ते 6.5% होते. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठीच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तिमाही अंदाजानुसार याच कालावधीत नाममात्र GDP मध्ये 8.8% वाढ झाली आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये वास्तविक सकल मूल्यवर्धित वाढ दर 3.7% आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या 1थ्या तिमाहीत 1.5% होता. या संदर्भात सचिव अनुराधा ठाकूर यांनी यामागची कारणं विशद केली आहेत.
So the Q1 numbers that we have just witnessed, in our view, it reflects the basic resilience of our economy, strengthening of the momentum in the economy, and it is anchored in our strong macroeconomic fundamentals. On the supply side, we have seen an all-round growth on the manufacturing, construction, and service side activity, as well as the fact that the agriculture side has shown a robust growth. The Rabi harvest as well as the Kharif sowing have been much in excess of the last quarters, and we have a good buffer stock. We have had a good rainfall, so that is also shoring up the growth as well as the outlook. On the demand side, the primary drivers have been domestic, and in our economy, in any case, net exports don't contribute so much on the demand side.
जपानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल झाले. इथे त्यांचे अत्यंत उत्साहानं आणि पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. तत्पूर्वी 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू केलेल्या भागीदारी उपक्रमामुळे दोन्ही देशातल्या व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन, कौशल्य, सुरक्षा आणि सांस्कृतिक भागीदारीला चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते टोकियोमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोदी यांनी जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासह आज बुलेट ट्रेननं प्रवास केला. सेंदई इथल्या इलेक्ट्रॉन कारखान्याला त्यांनी भेट दिली. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी चीनला रवाना झाले. चीनमध्ये तिएनजिन इथं होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शांघाय सहकार्य संघटनेची 25वी शिखर परिषद उद्यापासून चीनमध्ये तिएनजिन इथं सुरू होत आहे. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत संघटनेच्या मागच्या 25 वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल, तसंच पुढल्या 10 वर्षांसाठी धोरण आखलं जाईल. केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात पणन महासंघामार्फत कडधान्य तसंच तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दरानं खरेदी करण्याकरिता ई पीक पाहणी असलेला 7-12 उतारा आवश्यक आहे. ही खरेदी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची ई पीक पाहणी शासनानं दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी असं आवाहन पणन महासंघातर्फे करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या आदेशाला न जुमानता परवान्याशिवाय अनाधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो, ओला, उबर यासारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्यानं कारवाई सुरू राहील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. राज्य शासनानं ई बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. राष्ट्रीय विधी सेवा समिती सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये लोक अदालत होणार आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरण जास्तीत जास्त आपसी तडजोडीसाठी ठेवावी असं आवाहन पत्रकामार्फत करण्यात आलं आहे. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे विदर्भ दौऱ्यावर येत असून नागपूरला 6 सप्टेंबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल फुंकणार आहे. या नियोजित दौऱ्यात रविभवन सिव्हिल लाईन्स इथं पक्षप्रवेश समारंभाला उपस्थित राहून रिपब्लिकन सेना विशेषांकाचे अनावरण करतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथील कामठीच्या वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेड वेकोली अंतर्गत येणाऱ्या डुमरी सायडिंग येथे इलेक्ट्रिकल व्हेकलचे उद्घाटन आज पार पडले. येथे असणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशनजवळ वेकोलीच्या कामासाठी इलेक्ट्रिक ट्रक गडकरींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. पारंपरिक इंधनाच्या वापराऐवजी इलेक्ट्रिक सौर ऊर्जा हायड्रोजन यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास आपण इंधनावर आयात असलेल्या मोठ्या रकमेवर आपल्याला बचत करता येईल. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असणाऱ्या लिथियम आयन बॅटरीची सुद्धा किंमत कमी झाली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना वेकोलीच्या मानव संसाधन विकास विभागाचे संचालक डॉ हेमंत पांडे यांनी सांगितलं की पहिल्यांदा ही इलेक्ट्रिक व्हेकल वेकोलीला मिळत असून याद्वारे निश्चितच प्रदूषणाच्या पातळीमध्ये कमी येईल.
हमारा पहला कदम है जिससे हम ग्रीन एनर्जी की तरफ हमारी जो कंपनी के जो जितने भी प्रिंसिपल्स है और जो हम लोग सौर ऊर्जा और जो बाकी ग्रीन इनिशिएटिव्स ले रहे हैं उसका एक ये बहुत बड़ी पहल हुई है और जिसमें कोल इंडिया बहुत अग्रेसर भूमिका अपनी निभा रहा है. WCL बहुत अपनी अग्रेसर भूमिका निभा रहा है. उसके अलावा हमारे साथ आज ऑनरेबल मिनिस्टर फॉर ट्रांसपोर्ट नितिन गडकरी जी शामिल हुए और उन्होंने हमें प्रोत्साहित किया और उन्होंने हमें सजेस्ट भी किया था कि इसके बारे में सोचे हम लोग इसके बारे में और कार्य करें. उसको आज हम लोगों ने परिपूर्ण किया है.
इलेक्ट्रिक ऊर्जा ही पर्यावरणपूरक असून या वाहनांमध्ये चालक आणि वाहकाला सुद्धा एक आरामदायक अनुभव मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इनलँड वर्ल्ड लॉजिस्टिकच्या माध्यमातून 20 इलेक्ट्रिक ट्रक आता वेकोलीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. भारतातील महत्वपूर्ण खनिजांवरील संशोधनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मध्यवर्ती केंद्र म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. IIT मुंबई येथील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून खनिजांवरील संशोधन विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागामध्ये केलं जाणार आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज मिशन अंतर्गत IIT मुंबईला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाला शैक्षणिक संशोधनाचं मध्यवर्ती केंद्र म्हणून मान्यता देण्यात आली आहे. खान मंत्रालयाचे सचिव कंठा राव यांच्या हस्ते 23 ऑगस्ट रोजी IIT मुंबई येथील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन कार्यक्रमाला महत्वपूर्ण खनिज संशोधनाशी संबंधित शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. आर्थिक राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि तांत्रिक विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या खनिजांना महत्वपूर्ण खनिज म्हणून ओळखले जातात. नागपूर महानगरपालिका आणि इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी यांच्या तांत्रिक सहकार्यानं नागपूर शहरातील रस्त्यांना अधिक सुरक्षित हिरवे आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी शहराची पहिले स्ट्रीट हेल्दी स्ट्रीट्स धोरण तयार केले जात आहे. मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या सोयीकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. येत्या काही तासांत विदर्भातील भंडारा गडचिरोली नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. अकोला जिल्ह्यात काल आणि परवा जोरदार पाऊस झाला असून 4 महसूल मंडळाच्या परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन 7.8% वाढण्याचा अंदाज. जपानचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान सुरू उपक्रमांमुळे दोन्ही देशातल्या भागीदारीला चालना मिळेल असा व्यक्त केला विश्वास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील कामठीच्या वेकोली अंतर्गत येणाऱ्या डुमरी साइडिंग इथं इलेक्ट्रिक व्हेकलचं उद्घाटन आणि भारतातील महत्वपूर्ण खनिजांवरील संशोधनाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून नागपूर विद्यापीठाला मान्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.